भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुति वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकला मुठ विबळे सौख्यकारी शोकहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ध्वजांगे उचले बाहो आवेशे लोटिला पुढे काळाग्नि काळरुद्राग्नि देखता कापती भये ब्रह्मांड माईले नेणो आवळे दंत पंगती नेत्राग्नि चालल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राटिल्या वळे पुच्छते मुरळिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिणी नगारा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपलांग पाहता मोठी महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारखा द्रोण क्रोधे उत्पाटिला पळे आणिला मागुता नीला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत तो जातसे तयासी तुळणा कोठे मेरू मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करोनिया भूत प्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली भरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्र कला गुणे रामदासी अग्रगण्यो कपिकुणासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासति इति श्री रामदास कृतम् संकट निरसन श्री मारुति स्तोत्र संपूर्णम्।